चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज शुक्रवार 24 जुलै 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात बाजारात मागणी स्थिर होती। महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,200 रुपये ते 3,240 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,280 रुपये ते 3,350 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,350 रुपये ते 3,400 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,450 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3,290 रुपये ते 3,355 रुपये होता। गुजरातमध्ये एसटीसीचा व्यापार 3,311 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,331 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीसीचा व्यापार 3,385 रुपये ते 3,475 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3,450 रुपये ते 3,475 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट, लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $356 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.68 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.834 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.2115 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,081 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $41.9 होते। इक्विटी BSE सेन्सेस 11.57 अंकांनी खाली येऊन 38,128.90 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 21.23 अंकांनी खाली येऊन 11,194.15 अंकावर बंद झाला।